புருஷஞ்சைவ வித்யநாதி உபாவபி விகாரான்ஷ்ச குணாஷ்சைவ வித்தி ப்ரக்ருதி சம்பவான். 13வா அத்யாய 19வா ஸ்லோக். ப்ரக்ருதி புருஷ விசார் ஆஸ்பசுன் அப்பன் கரே அர்த்தானே சுருவாத் கர்த்தோ ஆஹோத். மாக்சா பிரவச்சனா மதே कपिल महामुनींनी सांगितलेला प्रकृती पुरुष विचार, तसंच कणादांनी सांगितलेली जी न्यायसूत्र न्यायिकांचा विचार, परमाणुवाद नावाचा विचार आणि वेदांतशास्त्र हे नक्की काय आहेत ते आपण एकत्रित थोडक्यात असं पाहिलं. तसंच वेदांत शास्त्रामध्ये प्रकृती पुरुष विचार जो आहे तो विचार जरी अमान्य असला तरी भगवद्गीतेमध्ये त्याचा समन्वय कसा साधलेला आहे वेदांत शास्त्राचा विचार आणि प्रकृती पुरुष विचार हे देखील आपण पाहिलं. आज आपण खऱ्या अर्थाने श्लोक सुरू करतो आहोत. प्रकृतिम पुरुषंचैव विध्यनादी उभावपी. प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असं तू जाण. विद्धी म्हणजे समज, जाण. अनादी हे दोन्हीही अनादी आहेत असं तू समज. विकारांश्च गुणांश्चैव विद्धी प्रकृती संभवान. त्याच्यातली जी प्रकृती आहे ती प्रकृती तिला विकार आणि गुण हे दोन्हीही लागलेले आहेत असं तू समज. असा पहिला श्लोक प्रकृती पुरुष विचारातला भगवंत सांगत आहेत. प्रकृती आणि पुरुष या दोन्ही गोष्टी अनादी आहेत. जितकी प्रकृती अनादी आहे तितकाच पुरुष देखील अनादी आहे. इथं जो प्रकृती आणि पुरुष हा शब्द वापरलेला आहे ती प्रकृती म्हणजे या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलेला क्षेत्र समजा. आणि जो पुरुष हा शब्द इथं वापरलेला आहे तो या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलेला क्षेत्रज्ञ असा शब्द समजा. किंवा प्रकृती म्हणजे अपराप्रकृती 7व्या अध्यायामध्ये जी सांगितली अष्टधा प्रकृती किंवा कनिष्ठ प्रकृती आणि पुरुष म्हणजे 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे पराप्रकृती किंवा जीव प्रकृती असा अर्थ समजा. हे दोन्हीही अनादी आहेत. अनादी म्हणजे त्यांचा आरंभ अमुक काळपासून झाला असं सांगता येत नाहीत असे. फार पूर्वीपासून चालत आलेले पण ज्यांना आधीच नाही असे, जे सदानकदाचे होते आणि आहेत असे. आपल्याला आधी आहे, मध्य आहे आणि अंत आहे. पण पुरुष म्हणून जो सांगितलेला आहे आणि प्रकृती म्हणून सांगितलेली आहे हे दोन्हीही त्याला आधीही नाही, मध्यही नाही आणि अंतही नाही असे आहेत. पुरुष आणि प्रकृती म्हणजे जीव प्रकृती आणि अष्टधा प्रकृती पंचमहाभूत त्यांचा संघात आणि देह आणि इंद्रिय आणि मनबुद्धी अहंकार असे पाच आणि तीन आठ अशी ही अष्टधा प्रकृती ही कधी निर्माण झाली हे सांगता येणार नाही. ही निर्माणच झाली नाही, ही प्रारंभापासून होतीच होती असा विचार प्रकृती पुरुष विवेक सांगतो. वेदांताने तो सगळ्याच्या सगळा उचललेला आहे, गीतेमध्ये उचललेला आहे. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अत्यंत अनादि असे आहेत. हे दोन्ही अनादि असण्याचं कारण परमात्मा अनादि आहे आणि परमात्म्याच्या छायेसारखे हे असल्यामुळं हे देखील अनादि आहेत. हे दोन्ही परमात्म्यापासून आलेले असल्यामुळं परमात्मा जितका सनातन तितकेच हेही सनातन. आणि परमात्मा जर निर्माणच झाला नसेल, तो अनुत्पन्न असेल, तो सदानकदाचा आहेच अशी त्याच्याबद्दलची परिस्थिती असेल, तर प्रकृती आणि पुरुष हे देखील नेहमी होतेच आहेतच असं त्यांच्याबद्दल म्हणता येईल. भगवंत असं म्हणतात की विकारांश गुणांशैव विद्धी प्रकृती संभवान. इथं जे विकार आणि गुण आहेत ते मात्र प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत असं तू जाण. विद्धी म्हणजे जाण. प्रकृती संभवान, ते प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत असं तू जाण. प्रकृती ही अव्यक्त अशी मूळ प्रकृती, तसंच अष्टधा प्रकृती त्रिगुणांच्या योगानी ती कर्म करते आणि तिचा नटनाच चालू असतो. मागच्या वेळेला आपण पाहिलं तिचे जे व्यक्त विकार आहेत ते विकार म्हणजेच इंद्रिय आहेत किंवा देह आहे. मनबुद्धी आणि अहंकार हे प्रकृतीचे व्यक्त असे विकार आहेत. मूळ अव्यक्त असणारी अशी प्रकृती या आठ पद्धतींनी विकारवान झाल्यासारखी दिसते. आपला देह हा मुळातच विकार आहे, प्रकृतीचा विकार आहे. त्याच्या अंतर्गत असणारं मन बुद्धी आणि अहंकार हे देखील त्याचेच विकार आहेत. अहंकार देखील दोन प्रकारचा आहे. एक म्हणजे मी आहे अशा प्रकारची वृत्ती आणि दुसरं म्हणजे मी करता भोगता आहे अशा प्रकारची वृत्ती. मी आहे, अस्मी, मी केवळ आहे अशा प्रकारचा जो अहंकार आहे, त्या अहंकारापेक्षा मी करता आहे, मी भोगता आहे, मी कर्म प्रेरक आहे ही अहंता जास्त सूचित इथं होते. जी मूळ अहंता आहे ही मूळ अहंता मूळ जाणीव शक्ती आणि परमात्म्याचं द्योतक राहते. पण अशुद्ध दशेला येऊन मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, अशा प्रकारे मला बंधन आहे, जन्म मरण आहे, केल्या कर्माचे फळ आपण भोगी ना आता, मी भोक्तृत्व शक्ती धारण करणार आहे, हा जो अहंकार आहे हा अहंकार मूळ अहंतेचा विकार समजला जातो. म्हणून जे विकार आहेत ते विकार अष्टधा प्रकृतीच्या रूपाने असणारे, तसंच या अध्यायाच्या प्रारंभी क्षेत्राच्या ठिकाणी जे विकार म्हणून सांगितलेले होते तर ते विकार देखील प्रकृतीचे विकार म्हणून ओळखावेत. इच्छा, द्वेषः, सुखम, दुःखम, संघात, चेतना, धृती हे जे विकार म्हणून सांगितलेली आहेत, एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम, विकारांसहित असं हे क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये असणारे विकार इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना आणि धृती असे सांगितलेले आहेत. ते आपण अगदी सुरुवातीला आलेले ते श्लोक, मला वाटतं तिसरा चौथा असा श्लोक असावा, तेराव्या अध्यायातला, महाभूतानी अहंकारो बुद्धी अव्यक्तमेवच इंद्रिय आणि दशैकंच पंचच इंद्रिय गोचरः इच्छा द्वेषः सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकार मुदारुतम हे क्षेत्र आहे आणि विकारवान असं क्षेत्र आहे. म्हणून प्रकृतीचे जे विकार आहेत ते विकार या पद्धतीचे आहेत. प्रकृती फार विकारवान आहे. इच्छा याचा अर्थ नाना प्रकारच्या इच्छा. जे मूळ क्षेत्र म्हणून सांगितलं महाभूतानी अहंकारो बुद्धीही अव्यक्तमेवच इंद्रिय आणि दशैकंच पंचच इंद्रिय गोचरहा पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे त्यांचे विषय आणि त्या विषयांसंबंधी निर्माण होणारी इच्छा किंवा कामना हे सगळे प्रकृतीचे विकार म्हणून सांगितलेले आहेत. डोळ्याची पाहण्याची इच्छा असते या इच्छा फार जबरदस्त असतात. घरात भांडणं होतात त्याच्यासाठी. म्हणजे तुमची एखादी एलेप्सी जर वाया जाते आहे असं जर घरी समजलं म्हणजे इकडे समजलं तर एखाद वेळेला घरात भांडणं होतात की एलेप्सी वाया तुम्ही घालवता तुम्हाला काहीच वाटत नाही. थोडं देखील आपण कुठंतरी जावं पाहावं मौज मजा करावी आम्ही सारखे घाण्याच्या बैलाला नाही वापरता येणार सारखे फिरत असतो आमच्या आमच्या रुटीनमध्ये तुम्हाला थोडं देखील असं वाटत नाही की आपल्याला कोणी मंडळी आहेत ती दमतात भागतात त्यांच्याकरता काही करावं. मी हे ऐकलेलं नाहीये आमच्या घरात. तुम्हाला सांगतो तुम्हाला असं वाटेल की हा आमच्या घरातला संवाद आहे. मी हा संवाद आमच्या घरात ऐकलेला नाही पण मला या संवादाची कल्पना आहे. इच्छा म्हणजे फक्त एक डोळ्याची इच्छा याबाबत मी बोलतो आहे. मग कानाची इच्छा असेल सर्व इंद्रियांच्या आपल्या आपल्या इच्छा असतील त्याला कामना असं म्हणतात. द्वेष एखादी गोष्ट मिळत नाही असं म्हटलं तर त्या गोष्टीचा द्वेष केला जातो. मी असं वाचलेलं आहे की झुल्फिकार अली भुट्टोंनी त्यांचं मुंबईमध्ये घर आहे आणि भारताचं नागरिकत्व मिळावं म्हणून पाकिस्तानमध्ये नागरिक असताना पण इंग्लंडमध्ये शिक्षण झाल्यावर त्यांनी अर्ज केलेला होता की ते रद्द होऊन मला भारताचं नागरिक म्हणून मान्यता मिळावी आणि तो अर्ज नाकारला गेल्यानंतर त्यांचा भारत द्वेष उफाळून आला. द्वेष ही जी गोष्ट आहे ती द्वेष नेहमी एखादी गोष्ट न मिळाल्यावर निर्माण होणारी अशी असते. तसंच द्वेषामध्ये एक मत्सराची देखील किनार आहे झाक आहे. आपल्यापेक्षा वरिष्ठांचा द्वेष जवळपास सर्व ठिकाणी आढळून येतो. तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर जे वरिष्ठ आहेत त्यांचा द्वेष ही सर्वसाधारण भावना भूमिका तुम्हाला माहीत असेल अनुभवाला असेल. आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा द्वेष पण कधी कधी आपला संबंध नसतो तरी देखील द्वेष वाटतो वैषम्य वाटतं. मला एक जण म्हणत होते की मोठा साळसूद चेहरा करतो पण हा दिवसाला जवळपास 150-200 रुपये भीक घेऊन घरी जातो. भिकाऱ्याचा द्वेष तो भीक किती घरी घेऊन जातो म्हणून आणि कोणाच्या तरी पोटात दुखावं आपल्यासारख्या चांगल्या घरात राहणाऱ्याच्या यांची कीव करण्यात अर्थ नाही हे 150-200 रुपये घरी घेऊन जातात. हा काय द्वेषाचा नमुना आहे का काय. म्हणून हा विकार म्हणून संभवतो विकार म्हणून सांगितलेला आहे. इच्छा द्वेष सुखम दुःखम ज्याची तुम्हाला कल्पना आहे आणि खरं म्हणजे याच्यावर मी निरूपण करायला लागलो तर त्यावेळेला खूप दीर्घ काल असं मी निरूपण याच्यावर केलेलं होतं. इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात. संघात म्हणजे सगळा समुदाय, एकत्रित असलेला सगळा समुदाय. जसं नुसतं चाकं म्हणजे गाडी नाही, त्या चाकांचा आस म्हणजे गाडी नाही, ती त्याच्यावर जी एक चासी ठेवलेली असते ती म्हणजे गाडी नाही, ती चासी जी बॉडी पेलते ती म्हणजे गाडी नाही, स्टिअरिंग केवळ एकटं म्हणजे गाडी नाही, पेट्रोलची टाकी म्हणजे गाडी नाही, नुसते ब्रेक, क्लच, ऍक्सिलेटर म्हणजे गाडी नाही. पण या सगळ्या गोष्टी एकत्र आणल्या की कार नावाचा पदार्थ तयार होतो, मोटर गाडी या नावाचा पदार्थ तयार होतो. वस्तुतः गाडी या नावाचा कोणताही पदार्थ नाही, पण तो संघात आहे. त्या संघाताला गाडी हे नाव आहे. तसं देह, मन, बुद्धी, पंचमहाभूत ही सगळी एका विशिष्ट तऱ्हेने एकत्र आली की त्याच्या संघाताला देह असं म्हणतात. हा संघात देखील विकार आहे. चेतना, त्या संघाताच्या अंतर्यामी असणारी जी चेतना आहे ती चेतना हा देखील एक विकार आहे. कारण तो ती चेतना परमात्म्यापासून आपल्याला वेगळं काढते. आणि धृती, या सगळ्यांचं धारण करण्याची शक्ती, सगळ्याचं धारण करण्याची शक्ती. महाभूतानी अहंकारो बुद्धीही अव्यक्त, आपल्या ठिकाणी असणारा अव्यक्त तत्व, इंद्रिय आणि दशैकंच, पंचच इंद्रिय, दहा कर्मेंद्रिय, दहा ज्ञानेंद्रिय, त्यांचे दहा विषय, मन, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात, चेतना, या सगळ्यांना धारण करणारी, देह म्हणून धारण करणारी अशी एक शक्ती धृती म्हणून परत देहामध्येच आहे. हाही विकारच आहे. प्रकृतिम पुरुषंचैव विद्धी अनादी उभावपी. हे दोन्हीही अनादी आहेत. विकारांश्च गुणांश्चैव, तसंच गुण देखील प्रकृती संभव आहेत. आपण पाहिलं की प्रकृती पुरुष विचारामध्ये जो सत्कार्यवाद आहे तो असं सांगतो की जगात नवीन काहीही उत्पन्न होत नाही, जे दिसत आहे ते सूक्ष्म रूपाने आधीच होतं. कोणताही पदार्थ इथं नव्याने निर्माण करता येणार नाही, ते होतंच, अव्यक्त स्वरूपात होतं, व्यक्त म्हणून दिसतं, पण ते नाही असं कधी झालं नाही. तसं सत्कार्यवादाप्रमाणे जसं इथं एक पदार्थ आहेत सगळे पंचमहाभूतांनी नटलेले, तसं सत्व, रज आणि तम या तीन गोष्टी देखील सत्कार्यवादाप्रमाणे आधीच्याच आहेत. त्या देखील नवीन उत्पन्न झालेल्या नाहीत, त्या पूर्वीपासून होत्या, अगदी सुरुवातीपासून आहेत. त्या नव्हत्या असं कधीच नव्हतं. जेव्हा विश्व या पद्धतीने नव्हतं तेव्हा देखील त्यांची साम्यावस्था होती. ते होते अव्यक्त दशेमध्ये होते. अक्षर अशा परमात्म्यापासून मूळ माया, मूळ प्रकृती अशी निर्माण झाली. त्या मूळ प्रकृतीपासून त्रिगुण निर्माण झाले, त्रिगुणांपासून पंचभूत निर्माण झाली, तरी देखील ते सर्व अव्यक्तच होतं. पंचभूत देखील दिसतात पण अव्यक्तामध्ये देखील आहेत. जशी व्यक्त आहेत तशी त्यांची सूक्ष्म बीज अव्यक्तामध्ये आहेत. त्रिगुण जसे दिसतात पण सूक्ष्म बीज अव्यक्तामध्ये देखील आहेत. आम्हाला दिसणारे, उघड उघड दिसणारे जे गुण आहेत आम्ही ओळखतो की सत्वगुणी व्यक्ती आहे. जेव्हा रज आणि तम खाली दडपलेले असतात आणि सत्वगुण वर असतो तेव्हा भगवत भक्ती करावी, सत्संगतीला जावं, गीता ज्ञानेश्वरी वाचावी, ध्यान धारणा करावी, पूजा अर्चा करावी असा भाव निर्माण होतो. त्याचं बोलणं मृदू सुखावणारं असतं, त्याचं चालणं देखील कोणाला त्रासदायक काहीच वर्तन नाही अशी सगळी जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा सत्वगुण आहे असं आम्ही ओळखतो. हे जर सत्व आणि तम या दोन गोष्टींना दडपून रजोगुण वर आला तर जी मूळ प्रेरणा भगवत भक्ती करत होती, पूजा अर्चा करत होती, त्याच्यामध्ये रुची दाखवत होती, तीच प्रेरणा मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्म केरसुणी होऊन जाते. अवाढव्य कर्म करावीत आणि कर्माखेरीज राहूच नाहीये असं वाटायला लागतं. कर्म न करता राहायचं म्हणजे सहनच होत नाही अशी गोष्ट होते. आणि हेच जेव्हा सत्व आणि रज या दोन गोष्टी दडपून तमोगुण वर येतो तेव्हा तो पापाचरण करायला लागतो. खून दरोडे मारामाऱ्या भांडणं व्यसनं आपल्या आयुष्याचा नाश करणं मोह आत्यंतिक असं त्याचं जीवन जायला सुरुवात होते. पण हे अत्यंत स्पष्ट दिसणारे असे त्रिगुणांचे जे विकार आहेत हे पूर्वी अव्यक्त दशेमध्ये असे होते. भगवंत असं म्हणतात की हे सगळे प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत, पुरुषापासून नाही. पुरुष हा उगा ज्याचा कशाशी संबंध नाही, विकारांशीही नाही आणि गुणांशीही नाही असा. तरी पुरुष अनादि आधी, पुरुष म्हणजे अपराप्रकृती, जीव प्रकृती क्षेत्रज्ञ हा अनादि असा आहे. आणि तैची लागोनी प्रकृती आणि त्या पुरुषालाच लागून प्रकृती देखील तितकीच अनादि आहे. संसरीसी दिवो राती दोन्ही जैसी, दिवस आणि रात्र जणू एकमेकांचा पाठ शिवणीचा खेळ करत एकत्रच वास करत असावेत, एकाच वेळी वास करत असावेत. मनुष्य आणि त्याची छाया जशी एकाच वेळी असावी तसा पुरुष आणि प्रकृती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असतात. का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया, तेच उदाहरण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रूप खोटं नाही पण रूपाला लागलेली छाया जी आहे ती खोटी आहे. पण खोटं म्हणायची सोय नाही कारण रूपाबरोबर कायम वास करते. खोटी म्हणली तर दिसायलाच नको होती. जी वस्तुत असत्य आहे तिचा कधी भाव असता कामा नाहीये पण इथं असतो. दुसऱ्या अध्यायात तो श्लोक आहे ना, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतहा. जे असत आहे त्याचा कधीही भाव म्हणजे अस्तित्व नसतं. आणि न अभावो विद्यते सतहा, आणि जे सत आहे त्याचा कधीही अभाव होत नाही. पुरुषाला जोडूनही असल्यामुळं ही कायम असल्यासारखी दिसते, मात्र हिला नाही म्हणायची सोय नाही. ही कायम पुरुषाच्या सावलीनी असतेच, जसं रूपाची छाया असावी तशी ही प्रकृती कायम असतेच. का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया. बीज जेव्हा पेरलं जातं तेव्हा अंकुरतं, त्याची वाढ होते आणि वाढ होऊन मग परत कण निर्माण होतात, बीजापासून दाणे निर्माण होतात. पण त्या दाण्याबरोबर कोंडा देखील निर्माण होतो. निकणू वाढे धनंजया, बीज अंकुरतं फुटतं मोठं होतं, चांगली भली मोठी मनगटासारखी अशी कणसं तयार होतात, त्याच्यात दाणे असतात, पण त्या दाण्याबरोबर कणेसी कोंडा, त्याच्याबरोबर कोंडा फलपट फुलकट काय म्हणायचं, हे सगळं जसं असतं एकटा कण कधी नसतो, त्या कणाबरोबर जसा कोंडा हा असायचाच, तैसी जाण जवटे तसं ही प्रकृती आणि पुरुष ही जुळी आहेत असं तू जाण, हे एकत्रच येतात एकत्रच असतात, तैसी जाण जवटे दोन्ही इये एकवटे, प्रकृती पुरुष प्रकटे अनादिसिद्धे। आणि हे अनादिसिद्ध असे आहेत, याला कधीच प्रारंभ झाला असं नाही, ते आधीपासूनच आहेत, जेव्हा प्रारंभ होईल तेव्हा मग अंत देखील असतो, पण यांना हे अनादि असल्यामुळे हे अनंत देखील आहेत, यांना नाश नाही। पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे, तेच येथे जाणावे प्रकृती हे गा। आता ज्ञानेश्वर महाराज देखील किती उत्तम स्पष्ट करून आपल्याला सांगतायत बघा, की हे काही नवीन निरूपण चाललेलं नाहीये, आधी तुम्ही जे क्षेत्र या नावाने निरूपण ऐकलं त्यालाच प्रकृती या नावाने परत सांगितलं जात आहे। पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे, तेची येथे जाणावे प्रकृती हे गा। आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई। आणि क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख या अध्यायाच्या सुरुवातीला केलेला होता, तो इथं पुरुष आहे, वेगळं इथं काही नाही। पुरुष हे अनारिसे न बोलो घेई, वेगळ्या कोणत्याही अर्थाने तू घेऊ नकोस। तिथला क्षेत्रज्ञ म्हणजे इथला पुरुष, इथलं क्षेत्र म्हणजे इथली प्रकृती, या अर्थाने याच्याकडे पहा म्हणजे तुला समजेल, कारण तिथं भरपूर निरूपण केलेलं आहे। ये अनाने नावे यांची नावं थोडी वेगळी असल्यासारखी दिसतात, तिथं क्षेत्र इथं प्रकृती, तिथं क्षेत्रज्ञ इथं पुरुष। ये अनाने नावे तरी निरूप्य आन नव्हे, पण ज्याचं पण निरूपण जे आहे तर ते मात्र वेगळं नाही। नावं जरी वेगळी असली तरी निरूपण मात्र एकच आहे, ज्या वस्तूविषयी बोलतो आहोत ते तेच निरूपण आहे। हे लक्षण न चुकावे पुढत पुढती, जसं एक सूत्र सांगून ठेवावं तसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला एक सूत्र सांगितलं, की हे लक्षण न चुकता न विसरता, या लक्षणापासून दूर न होता याचे अर्थ काढा म्हणजे निघतील। हे लक्षण न चुकावे पुढत पुढती, तरी केवळ जे सत्ता तो पुरुष उगा पंडुसुता। केवळ अधिष्ठानभूत असणारा जसा क्षेत्रज्ञ तसा सत्तारूप अधिष्ठानभूत असा केवळ पुरुष असतो। प्रकृतीचे समस्ता क्रियानाम, आणि प्रकृती सगळ्या क्रिया करते, चालणं, हाताने काम करणं, खाणं, बोलणं, पाहणं, ऐकणं, नाना विषयांचे उपभोग घेणं, नाना प्रकारची कर्म करणं, मनाची कर्म, बुद्धीची कर्म, इंद्रियांची कर्म, वैयक्तिक कर्म, कौटुंबिक कर्म, सामाजिक कर्म, राष्ट्रीय कर्म, उद्योग व्यवसाय याच्या संबंधीची कर्म, सगळ्या प्रकारची कर्म करणारी प्रकृती असते। तरी केवळ जे सत्ता तो पुरुषुगा पंडुसुता, प्रकृती ते समस्ता क्रिया नाम। पुरुष हा सत्ता रूप आहे आणि क्रिया ज्याच्याकडून होतात ती प्रकृती आहे, त्या प्रकृतीकडून जे काही घडतं त्याला क्रिया असं म्हणतात, आणि त्या क्रियेला अधिष्ठानभूत असा जो सत्ता मात्र असतो त्याला पुरुष असं म्हणतात. तो जर नसेल तर प्रकृती क्रिया करू शकत नाही. तो पुरुष जर देहातून निघून गेला तर जे उरत त्याला प्रकृती म्हणायच्याऐवजी शव म्हणतात, पार्थिव म्हणतात. त्याचा कोणताही उपयोग नसतो, ते कोणत्याही तऱ्हेने काही काम करू शकत नाही. म्हणून प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही बरोबरीनेच राहटत असतात, बरोबरीनेच काम करत असतात. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वादिक बुद्धी जी तर्कबुद्धी आहे अशी बुद्धी आणि निश्चय करणारी निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धी म्हणजे दोन्ही प्रकारे बुद्धीचं लक्षण आहेच. तर्क लढवणारी बुद्धी, तर्क लढवणाऱ्या बुद्धीचा आपल्याला नेहमी अनुभव असतो. आपल्या बाजूनी आपल्याला जे म्हणायचे त्याच्याकरता केवळ जी बांधलेली आहे, आपल्या इच्छेची बटीक म्हणून आपण जिला वापरतो अशी एक बुद्धी आहे, ती तर्कबुद्धी असते. जसं एक लहान मुलगा घरी आल्यावर म्हणायला लागला की मी शाळेत जाणार नाही, आईला म्हणायला लागला. का तर बाई प्रत्येक वेळेला वेगळं वेगळं सांगतात. त्या एकदा म्हणाल्या की 5 अधिक 5 म्हणजे 10, एकदा म्हणतात 2 अधिक 8 म्हणजे 10, एकदा म्हणतात 3 अधिक 7 म्हणजे 10. एकदा त्यांना ठरवू देत मग मी जाईन. शाळेत जायचं नाही किंवा जायला नको या इच्छेला जी बांधून काम करते ती तर्कबुद्धी. एक राजस्थानमधली केस, खूप वर्षांपूर्वी जेव्हा संस्थानं खालसा झाली तेव्हा त्या संस्थानिकाचे पुष्कळ वाडे, जमीन जुमला होता, राजवाडे होते, महाल होते, संपत्तीचा वाद होता, औरस आणि काय अनौरस काय म्हणतात तशा प्रकारचा वाद होता, राजघराणं होतं, त्यामुळे याच्या वाट्याला काय येणार काय येणार नाही संदेह होता, कागदपत्र याच्याकडे होती. कोर्टात गेला, त्यांनी जे वकील नेमलेले होते ते मुंबईचे अतिशय सुप्रसिद्ध असे तेव्हाचे वकील, जे मुंबई, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करत असत. यांची खूप मोठी केस असल्यामुळं संपत्ती विषयक एकदम मोठ्या कोर्टात ती चाललेली होती. आणि दुसऱ्या दिवशी केस होती, आदल्या दिवशी हे वकील मुंबई, दिल्ली, कलकत्ता असे फेऱ्या मारणारे, वकिलीच्या कामासाठी त्या काळी विमानातून जात येत वकिली करणारे, रात्री उशिरा कुठल्याशा पार्टीला गेले, 1:30-2 वाजता घरी आले, डोकं ठिकाणावर नव्हतं, पार्टीही तशीच झालेली होती. कसे तरी उठले 8:30-9 वाजता, धडपडत कोर्टात गेले, ब्रीफ वाचलेलं नव्हतं, केस वाचलेली नव्हती. आणि 11:30 वाजता केस उभी राहणार होती, त्याच्या आधी धडपडत त्यांनी एकदा सगळे कागद पाहिले आणि आर्ग्युमेंटला उभे राहिले. त्यांचंच आर्ग्युमेंट होत आणि विसरले की कोणाच्या बाजूनी आपण लढवतो आहोत हे विसरले. आणि एक एक पॉइंट्स थोडं वाचल्याबरोबर केस बरीच लक्षात आली त्यांच्या, आणि एक एक पॉइंट्स मांडायला लागले. आणि इकडे त्यांचा जो अशील होता संस्थानिक त्याला घाम फुटला. सगळंच याच्या विरोधात ते बोलत होते. ज्या जी याची बाजू होती त्याच्या नेमकी विरोधी बाजू अशी ते मांडत होते. त्यांचं जवळपास 70-80% आर्ग्युमेंट झालं तेव्हा ते त्या असिस्टंट वकिलाला वारंवार सांगत होते की हा माणूस काय बोलतोय, माझं सगळं म्हणजे हातात माझ्या कटोरा यायची वेळ आली, अजून याचं हेच बोलणं चाललेलं आहे. आणि जो प्रतिवादी होता तोही चक्रावून गेला की अचानक वकील आपल्या बाजूनी कसा बोलतो आहे. न्यायाधीशांचंही डोकं चालेना की नेमकं कोणाची वकिली हा करतोय आणि काय हा मांडणार आहे. सगळे चक्रावून गेलेले आणि तो असिस्टंट वकील होता त्यांचा, तो पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या कानात कुजबुजला की तुम्ही नेमकी विरोधी पक्षाची बाजू मांडता आहात. तेव्हा तेही घाबरल्यासारखे झाले. त्यांनी कोटाचा जरा तो आवळलेला थोडं सैल के टाय सैल केला, बटन सोडलं, पाणी प्यायले आणि म्हणाले की मिलॉर्ड, आता मी जे काही बोललो तर ते बोललो की जे माझे प्रतिवादी त्यांचे वकील आहेत ते सांगतील, आता मी ते सगळं खोडून काढतो. असं म्हणून त्यांनी त्याच्या विरोधी युक्तिवाद एका पाठोपाठ एक सुरू केला आणि केस जिंकले. इच्छा तर्क या दोन गोष्टी अशा आहेत की तर्क हा नेहमी तुमच्या इच्छेला बांधलेला असतो. तुमच्या इच्छेतून एक व्यक्ती जर उतरली तर तुम्ही तिच्या विरुद्ध तर्क रचायला सुरुवात करता. तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तर त्या बाजूनी तुम्ही तर्क मांडायला सुरुवात करता. तुम्हाला एक गोष्ट करायची नाहीये तर त्या बाजूनी तुम्ही तर्क मांडायला सुरुवात करता. ती तशी इच्छेची दासी असते तर्कशक्ती ही. बुद्धी इंद्रिये अंतःकरण म्हणून एक तर्कबुद्धी आहे जी तर्कबुद्धी निरपेक्ष तत्व निरपेक्ष तर्क जवळपास लढवत नाही, तुमच्या इच्छेसारखी तर्क लढवते. अशी विकारवान असणारी बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण विकाराचं पोषण करणारे असे हे सगळे आणि ते तिन्ही गुण सत्वादिक आणि सत्व रज आणि तम हे तीनही प्रकारचे गुण हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला आघवा हेची हेतू संभवा कर्माची या आणि कर्माच्या उत्पत्तीला मूळ कारण हेच आहेत सगळे प्रकृतीचे विकार बुद्धी इंद्रिये अंतःकरण. यामुळेच प्रकृती प्रेरित होते आणि कर्म करायला लागते. कार्य कारण कर्तृत्वे हेतुहू प्रकृती उच्यते. पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. कार्य कारण कर्तृत्व पुढच्या वेळेला खरं म्हणजे घेऊ. नुसता अर्थ सांगायचं झाला तरी ऐकून ठेवा. कार्य म्हणजे जिच्या योगानी प्रकृती सगळ्या गोष्टी उरकते असा देह. कारण म्हणजे देह कार्य करण्यासाठी म्हणून ज्याची मदत घेतो असे इंद्रिये मन बुद्धी अहंकार इत्यादी. देह आणि मन बुद्धी अहंकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून जे काही घडतं त्याला कर्तृत्व असं म्हणतात. याच्यासाठी हेतू म्हणजे निमित्त प्रकृती ही आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतुहू प्रकृती उच्यते. प्रकृतीमुळे हे सर्व निर्माण होतं. देह मनबुद्धी अहंकार हे त्याचं जे कार्य त्याचं कारण आणि याच्यापासून जे कर्तृत्व निर्माण होतं या सर्वाचं निमित्त कोण असेल तर प्रकृती आहे. पुरुष हा आणि मग पुरुष काय असतो. सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतु उच्यते. आणि सुख आणि दुःख यांचा भोग घेणारा मात्र पुरुष असतो असं म्हटलेलं आहे. हे काय आहे
पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.